परिशिष्टे. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचा इतिहास येरवड्याच्या तुरुंगात लिहिण्यास सुरुवात केली व सुटून आल्यानंतर तो पुरा केला. तो प्रथम गांधीजींचे गुजराथी साप्ताहिक नवजीवन यामध्ये प्रकरण शहा प्रसिद्ध झाला. त्याचे इंग्रजी भाषांतर सत्याग्रह इन साऊथ आफ्रिका या नावाने आम्ही प्रसिद्ध केले आहे. मराठी भाषांतर प्रसिद्ध झालेले नाही. आत्मकथेच्या प्रकरणांतील हकीकती संबंधी अधिक सविस्तर माहिती देणारे या पुस्तकातील काही उतारे खाली दिले आहेत.